एज्रा अध्याय एक पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरिता परमेश्वराने राजा कोरेशाच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे. पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहुदातील यरुश्लेमेत त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे. जो इस्रायलाचा देव परमेश्वर त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुम्हामध्ये आलेला आहे त्याचा देव तुम्हा सोबत आहे. तुम्ही यहुदातील यरुश्लेमास वर जाऊन जो इस्रायलाचा व यरुश्लेमेचा देव त्या परमेश्वर देवासाठी मंदिर बांधावे. तसेच राज्यातील इतर भागात जे कोणी वाचलेले लोक आहेत त्यांनी त्या भागातून यरुश्लेमेत देवाच्या मंदिरासाठी स्वखुशीचे अर्पण देऊन सोने चांदी व धन गुरेढोरे इत्यादी गोष्टींचा त्यांना पुरवठा करावा. तेव्हा यहुदा व बन्यामिनाच्या घराण्यातील प्रमुखांनी याजक व लेवी आणि प्रत्येक जण ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती ते उत्साहाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी यरुश्लेमेला जाण्यास सिद्ध झाले. जे लोक त्यांच्या सभोवती राहत होते त्यांनी मंदिराच्या कामासाठी सोने व चांदीच्या वस्तू, धन, जनावरे, मौल्यवान वस्तू व खुशीचे अर्पण देऊन सहाय्य केले. यरुश्लेम मधून परमेश्वराच्या मंदिरातील जी पात्रे नबूखदनेसराने काढून आपल्या स्वतःच्या देवघरात ठेवली होती ती कोरेश राजाने बाहेर काढली. ती पारसाचा राजा कोरेशाने आपला खजिनदार मित्रदात याच्या हाती दिली. त्याने ती शेषपसर या यहुदी अधिकाऱ्याला मोजून दिली. त्यांची संख्या याप्रमाणे होती, 30 सोन्याच्या पराती, 1000 चांदीच्या पराती, 29 सुर्या, 30 सोन्याच्या वाट्या, 410 चांदीच्या वाट्या आणि 1000 इतर पात्रे. सोन्याची व चांदीची सर्व मिळून एकूण 5400 पात्रे होती. तेव्हा शेषपसराने बाबेल मधून यरुश्लेमेस गेलेल्या बंदीवासातील कैद्यांसोबत ही सर्व पात्रे आणली.